हेलो।
हेलो
यस
मैन विजय बोल रहा हूँ। होम क्रेडिट से आपके पर्सनल लोन का थोड़ा अमाउंट ड्यू है
कहाँ
रुपीज
से
मैन
बोल
विजय
रहे हो?
95901 जो
बिल्कुल
81 महीनों से बाकी हैं। मैं बस आपसे पूछना चाहता था आप कब तक पेमेंट कर पाएंगे।
किसने कॉल किया, किसको किया नाम?
मला माहित आहे की वही रक्कम खूप जास्त आहे पण आम्हाला ही रक्कम परत मिळायला हवी आहे। तुम्ही कृपया मला सांगा की तुम्ही ही रक्कम कधी परत करू शकता।
हिंदी में बात करो या गुजराती में बोलो? सूरत
मी
से बोल रहा
समजतो
हूँ।
की
कहाँ से?
तुम्हाला
सूरत
ही रक्कम
से बोल रहा हूँ।
मला माहित आहे की तुम्ही माझ्याशी बोलत आहात पण मला वाटते की तुम्ही चुकीच्या व्यक्तीशी बोलत आहात। मी तुमच्या लोनच्या बाबतीत बोलत आहे जो 80 महिन्यांपासून बाकी आहे। जर तुम्ही या लोन बद्दल माहिती नसेल तर कृपया मला सांगा जेणेकरून मी तुम्हाला